श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अकराव्या अध्यायावरील निरूपण सुरू झालेले आहे। काल सुरुवातीचे नमन घेण्यात आले होते, ज्यात फार प्रेमाने सर्व श्रोत्यांना विनवणी करून माऊलीने शेवटी असं म्हटलं की म्हणून अर्जुनाची या बोला सरीसा देव विश्वरूप होईल आपैसा। अर्जुनाची जी इच्छा आहे ती फळीभूत होईल आणि त्या इच्छेपोटी देव स्वतः विश्वरूप दाखवायला बाध्य होतील। तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकी जो तरी, तो हा पहिला प्रसंग आता अवतरित होणार आहे। सुरुवात करूया अध्याय 11 श्लोक 1 आणि त्यापुढचा भाग।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अर्जुन वाच मदनुग्रहाय परमं गुह्य मध्यात्म संगीतं यत्पयोक्तं वचस्तेन मोहोयं विगतो मम।
अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने हा माझा मोह निशेष नाहीसा झाला।
मग पार्थू देवा ते म्हणे जी तुम्ही मज कारणे वाच केले न बोलणे कृपा निधे जय महाभूते ब्रह्मी आटती जीव महदादींचे ठाय फिटती तै जे देव होनी ठाकती ते विसवणे शेषीचे होते हृदयाच्या परिवरी रोविले कृपणाचिये परी शब्द ब्रह्मासी चोरी जयाची केली ते तुम्ही आजी आपुले मज पुढाहिये फोडिले जया अध्यात्मा वो वाळिले ऐश्वर्य हरे ते वस्तु मज स्वामी एकी हेळा दिदली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पावो निकायचे परी साचची महामोहाच्या पुरी बुडाले या देखोनी सिसवरी तुवा आपण पे घालोनी श्रीहरी मग काढिले माते एक तू वाचोनी काही विश्वी दुजयाची भाष नाही की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो।
अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे कृपा सागरा, जे बोलता यावयाचे नाही ते तुम्ही माझ्याकरिता बोललात। ज्यावेळी पंच महाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात व जीव आणि महत्तत्व यांचा पत्ता सुद्धा नाहीसा होतो त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहताना ते शेवटचे विश्रांती स्थान आहे। जी स्वरूप स्थिती वेदांसही कळू न देता आपण आपल्या अंतकरणरूपी घरामध्ये कृपणासारखी पुरून ठेवली होती। कृपण म्हणजे कंजूष, एका कंजूष माणसासाठी माणसासारखी तुम्ही हे लपवून ठेवलं होतं। ती आज तुम्ही आपल्या अंतकरणातील गुप्त गोष्ट माझ्यापुढे प्रकट केली। गुह्य ज्ञान, या अध्यात्म ज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर ओवाळून टाकले आहे। महाराज, अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिलीत असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे तरी कोठे आहोत। आम्ही आणि तुम्ही एकच आहोत। पण खरोखर मोहाच्या महापुरामध्ये मी डोक्यापर्यंत बुडलो असताना श्रीकृष्णा तुम्ही आपण स्वतःहून उडी घालून मला त्यातून बाहेर काढले, मला वाचवले। आणि हे देवा, एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची कशाची वार्ता नाही अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो, आम्ही अर्जुन आहोत असे समजतो।
मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवांते या स्वजनू आपुला म्हणे याही वरियांते मी मारिन म्हणे तेणे पापे के रिगेन ऐसे देखत हो तो दुस्वप्न तो चेव विला प्रभु देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडुनी निघालो लक्ष्मीपती होतो उदकाचिया आरती रोहिणी पीत जी किरडू तरी कापळाचे परी लहरी येत होतिया साचे ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेय तुआ घेतले आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुहा घालील देखो नियाता ऐसा धरी जे तेवी अनंता राखिले माते।
जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अहंकार बाळगतो आणि या कौरवांना आपले भाऊबंद म्हणतो, यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगाने मग मला कोणती गती मिळेल असे म्हणत होतो। याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो देवा, त्या मला महाराज इतक्यात आपण जागे केले। हे कृष्णा, गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो। हे लक्ष्मीपते, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो। महाराज, सर्प कापडाचाच होता पण त्याच्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या। याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला मला वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले। मंडळी, तुम्हा आम्हा सर्वांना देखील कितीतरीदा असं वाटतं, आयुष्यामध्ये अशा कितीतरी भ्रामक स्थिती निर्माण होतात आणि त्या भ्रामक स्थितीमध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्यावर फार मोठं संकट कोसळलं आहे, पण ते संकट नसून ते आपल्या हिताची गोष्ट असते। जी किरडू तरी कापडाचे, कापडाचं काय म्हणतात, एक कापडाचा तुकडा किंवा कापटं किंवा कापडाचा काय ते टेलरकडे मिळतात ते कापडाचे छोटे छोटे तुकडे, ते कापडाचा छोटासा तुकडा होता परी लहरी येत होती या साचे, असं वाटलं की तो कापडाचा साप मला चावला। तो साप तर खोटा होता पण त्याच्यावरून चढणारं विष मात्र खरं होतं। ऐसे वाया मरत या जीवाचे श्रेय तुआ घेतले। देवा, असा मरता क्षणी, असा घात होता क्षणी तू मला सांभाळून घेतलं। विहिरीत दिसणारी ही आपली पडछाया आहे हे न समजता जसा सिंह उडी टाकतो तसा मी आता उडी टाकणार होतो। इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे त्याप्रमाणे हे अनंता आपण माझे या ठिकाणी रक्षण केले, नाहीतर मी कौरव माझे बंधू आणि मी यांना मारलं तर मला पाप लागेल या सर्व गोष्टींची भीती बाळगत होतो।
एरवी माझा तरी ये तुले वरी एथ निश्चय होता अवधारी जे आतांची साता ही सागरी एकत्र मिळजे हे युगची आगवे बुडावे वरी आकाश ही तुटोनी पळावे परी झुंजणेन घळावे गोत्रेशी मज ऐसिया अहंकाराची ये वाढी मिया ग्रह जळी दिदली होती बुडी चांगची तू येरवी काढी कवडू माते नाथिले आपण पे एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही मागा जळत काढिलो जोहरी तै ते देहासीच भयवधारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट।
देवा ऐक, एरवी माझा तर इथे इतका निश्चय झाला होता की आताच जरी सातही समुद्र एकवट झाले, हा प्रलय जरी झाला किंवा आकाश जरी तुटून पडले, पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग येऊ नये, मी यांच्याशी लढणार नाही असा माझा ठाम निश्चय झाला होता आणि हा निश्चय अहंकारामुळे होता आणि अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रह रूपी पाण्यात बुडी मारली होती. प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय झाला होता. पण आपण चांगले जवळ होते म्हणून हे ठीक झाले, नाहीतर मला त्यातून कोणी काढले असते हो. वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणीतरी आहे, मी अर्जुन आहे असे मानले, आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव त्यास नातलग असे नाव ठेवले. आणि याप्रमाणे मला मोठे वेळ लागले होते, पण तुम्ही माझे पूर्ण रक्षण केले. देवा ऐका, मागे पूर्वी एकदा जेव्हा आम्ही अग्नीमध्ये म्हणजे लाक्षागृहामध्ये जळण्याच्या बेतात होतो ना, तेव्हा तुम्हीच आम्हाला सुरक्षित बाहेर काढले होते. तेव्हा काय ते एक स्थूल देहासच भय होते, पण आता या मोहामध्ये तर दुसऱ्या अग्नीच्या पिढेपासून चैतन्यासकट सर्व देहालाच भय निर्माण झाले होते.
दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहार्णव गवाक्षे रिघोनी ठेला तेथ तुझे नी गोसावीपणे एक वेळ बुद्धीची आठाया येणे हे दुसरे वराह होणे पडिले तुझ ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले परी पाच ही पालव मोकलिले मज प्रती ते काही नवचेची वाया भले यश फावले देवराया जे साध्यंत माया निरसली माझी जी आनंद सरोवरीची कमळे तैसे जे हे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची रावळे जया लागी करीती.
दुराग्रह रूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली, आणि मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला. देवा, आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आली. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला होता. याप्रमाणे तुझी अनंत उपकारांची कृत्ये आहेत, त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू. परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पंच प्राण माझ्यासाठी अर्पण केले आहेत. देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही, हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे, कारण की माझे अज्ञान समूळ नाहीसे झाले. महाराज, आनंदरूप सरोवरातील कमळांसारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपाप्रसादाची घरे ज्याला करतील, अहो महाराज, त्याला काय कमी होईल.
आणि मी तव दातारा कृपेचा रिघोनी गाभारा घेत आहे चारा ब्रह्मरसाचा तेणे माझा जी मोह जाये एथ विस्मो काही आहे तरी उद्धर लोकी तुझे पाये शिवतले आहाती.
आणि तशात अहो श्रीकृष्णा, मी तर आपल्या या कृपेच्या गाभाऱ्यामध्ये शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे. महाराज, त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे, ती नक्कीच होईल. पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे तर माझा उद्धार झाला हे तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, यात तर काही संदेह नाहीच आहे. पहा, अर्जुनाची ही शिष्टाई आहे, अर्जुनाची ही फार विचित्र पद्धत आहे, फार प्रॅक्टिकल आणि आजच्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करून जर बघितलं तर त्याची ही पद्धत आहे विचारण्याची. त्याला विचारायचं आहे, त्याला देवाला विश्वरूप दाखव असं म्हणायचं आहे, पण त्यापूर्वीची सगळी भूमिका हे पण एन्शोर करून घेतलं अर्जुनाने की माझा उद्धार होईलच. तेणे माझा जी मोह जाय येथं विस्मो काही आहे, माझा भ्रम माझा मोह माझा अहंकार तुझ्या या बोलण्याने तर जाणारच जाणार, त्यात काही संशय नाही, त्यात काही विस्मय नाही, संशयापेक्षाही विस्मय नाही. तरी उद्धरलोकी तुझे पाय शिवतले हाती, तुझे पाय जसे माझ्या हाताशी लागले तेव्हाच माझा उद्धार झाला. आता पुढे अजून काय म्हणतो ते पाहूया.
भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया तत्त्वः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्।
हे कमलपत्राक्षा, भूतांची उत्पत्ती व नाश तुझ्याकडून मी विस्तारपूर्वक ऐकला आणि त्याचप्रमाणे तुझे अपार महात्म्यही मी तुझ्यापासूनच सविस्तर ऐकले। आता ही सगळी भूमिका चालली आहे बरं।
पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझ पासोनी महेशा परी सिले आजी ये भूते जया परी होती अथवा लया हन जैसे निजाती ते मज पुढ़ा प्रकृती विमंचली देवे आणि प्रकृती की रोगाणा दिधला परी पुरुषाचा ही ठाओ दाबिला जयाचा महिपा पांघरोनी जाहला घडवता वेदू जी शब्दराशी वाढे जिये का धर्माशिया रत्ना ते विये ते येथींचे प्रभेचे पाये ओळगे म्हणोनी ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गैक्य गम्य जे स्वात्मानुभव रम्य ते या परी दाविले जैसा केरु फिटलिया आभाळी दिठी रिगे सूर्यमंडळी का हाते सारुनी बाबुळी जळ दाविजे ना तरी उकलतया सापाचे वेढे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता।
कमळासारखे मोठे डोळे असणाऱ्या आणि कोटी सूर्यासारखा तेजपुंज असणाऱ्या अशा देवा महेशा मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे। पहा किती सुंदर गोवे आहेत। मी तुम्हाला या अध्यायाच्या प्रस्तावनेत किंवा सारांशामध्ये सांगितलं होतं की इतक्या सुंदर सुंदर ओव्यात आपल्याला सापडणार आहे। पै कमलायत डोळसा, सांगा बरं कुठल्या पुस्तकामध्ये हा शब्द सापडेल तुम्हाला। कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा, किती सुंदर शब्द। कमळासारखे मोठे डोळे असणाऱ्या कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा आणि तुझपासूनी महिषा परिसले आजी। गोष्ट फार सोपी आहे पण शब्दाची ठेवण, शब्दाची रचना। एक असा मुलगा जो शाळेत कधी गेलाच नाही, ज्याने एक वर्गही शाळेत शिकलेला नाही आणि तो 14 वर्षाचा पोरगा इतकी सुंदर रचना करतो, हे किती अद्भुत अद्भुत गोष्ट नाही का। किती धन्य असतील ते लोक जे माऊलीच्या संपर्कात त्या काळात त्यांच्यासोबत फिरलेत आणि त्यापेक्षाही धन्य ते ज्यांच्या समोर बसून माऊलीने ही रचना केली। कोटी सूर्यासारखं तेजपुंज अशा देवा महेशा मी आपल्यापासून आजच असे ऐकले की हे सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात ती प्रकृती देवाने मला सांगितली आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र सुशोभित झाला। सवस्त्र नुसता भोंगळा नागळा नाही, सवस्त्र सुशोभित झाला, त्या परमेश्वराचीही ठिकाण तुम्ही मला दाखविले। महाराज वेद वाढतो, वेदाचं डेव्हलपमेंट होते, त्याचा उत्कर्ष होतो आणि जगतो म्हणजे या जगामध्ये टिकतो अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो। ते सर्व या आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून अन्यथा हे काही शक्य आहे का। आणि प्रकृती कीर उगाणा दिधला परी पुरुषाचाही ठावू दिधला दयाचा महिमा पांघरोणी झाला घडवता वेदू। याचा महिमा पांघरून घेऊन याच्या महिम्याची दुलई करून मग तो वेद मोठा झाला। असे आपले अपार महात्म्य आहे। आपले महात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एकच विषय आहे आणि जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममाणे होण्यास योग्य असे जे आपले महात्म्य ते आपण मला याप्रमाणे दाखविले। कसे दाखविले ते स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवाने जाणून घ्यायचे आहे. पुस्तकाने नाही, शब्दाने नाही, श्लोकाने नाही, संस्कृत मराठी प्राकृत भाषेने नाही, फक्त ते आत्म्याच्या भाषेने जाणून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते अथवा पाण्यावरील गोंडाळ दूर केले म्हणजे पाणी सापडते अथवा सापाचे वेढे उकलले तर मग चंदनाला भेटता येते किंवा चंदनाचं लाकूड हातात येते किंवा पिशाच दूर गेले, भूतप्रेत दूर गेले म्हणजे एखाद्या ठिकाणी पुरलेले गाडलेले मोठे धन किंवा द्रव्य आपल्या हाती लागते. तैसी प्रकृती आड होती ती देवेची सारिली परवती मग परतत्व माझी मती शेजार केले म्हणून विषयींचा मज देवा भरवसा की रजाहला जीवा परी आणिक एक हेवा उपनलासे तो भिडा जरी म्हणो राहू तरी आना कवडा पुसो जाऊ काय तू आचो निठाऊ जाणता हो आम्ही जळचरू जळाचा भारू धरी बाळक स्तन पाणी उपरोधू करी तरी तया जिणयासी श्रीहरी आनुपायो असे मनोनी भीड साकडी न धरवे जिही आवडे तेही तुझ पुळा बोलावे तव राहे म्हणितले देवे चाड सांगे. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते ते देवानीच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजघर केले म्हणजे ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली. म्हणून देवा याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली. परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. आम्ही भीडेमुळे म्हणजे आम्ही भीतीमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहून गेली तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारायला लावले कारण तुमच्या वाचून ही गोष्ट मला कोण सांगणार आहे. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीती बाळगली तर देवा त्याला जगण्यास दुसरा उपाय आहे का. म्हणून भीती अथवा संकोच धरवत नाही. मनाला जे बरे वाटेल ते देखील तुझ्यापुढे बोलून दाखवावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले थांब, तुझी इच्छा काय आहे ते बोलून दाखव. अशा प्रकारे अर्जुन भीत भीत पण आपल्या मनातली गोष्ट संकोच न बाळगता, कारण त्याला श्रीकृष्णासारखी माऊली त्याच्याजवळ आहे, त्यामुळे भीत भीत का होईना पण ते मनातली गोष्ट तो आता हळूच बोलून दाखवणार आहे. आणि तो तिसऱ्या श्लोकापासूनचा भाग पुढचा भाग आपण उद्या घेऊ. आज आपण इथेच विश्रांती घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.